कान खाली होकेला बोलती भीतरी लेखोकेला ओहि बबुआ न खाली होकेला बोलती भीतरी लेखोकेला
अरे साला कोई ना बोली ना तो ठोक दे।